93.5 Red FM वर 10:30 मिनिट्स रुद्रा आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आपण बोलतो आहोत अशा गोष्टींबद्दल ज्यात क्रमवारी ढासळली खाली उतरा लागलं पायरी घसरली आपली तरी सुद्धा आपल्याला आनंद होतो. थोडा वेळापूर्वी माझ्या एका रेग्युलर लिस्नरचा फोन आला होता, तो छानपैकी पावसाचा आनंद लुटतो आहे आणि धमालपैकी फिरतो आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की आपला एखादा मित्र फॉर एक्झाम्पल 7वीतून 8वीत आपण जात असतो त्याला आपल्यापेक्षा जास्त मार्क मिळाले आणि त्याने आपल्याला चिडवलं आणि 8वीतून 9वीत जात असताना जेव्हा आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळतात म्हणजे त्याची थोडीशी घसरण होते तेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो. या ह्युमन टेंडन्सी बद्दल 3 इडियट्स मध्ये भारी सांगितलंय, दोस्त अगर फेल हो जाए तो दुख होता है लेकिन दोस्त अगर फर्स्ट आ जाए तो और ज्यादा दुख होता है. असो क्रमवारी घसरणं एखाद्या गोष्टीत घडलं आणि तरी आनंद मिळाला कुठच्या त्या गोष्टी आयुष्यातल्या शेअर करा जरा 6601935 नंबर आहे. कुछ तो है फ्रॉम दो लफ्जो की कहानी. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.